வந்தே குருணாம் சரணாரவிந்தே சந்தர்ஷித ஸ்வாத்ம சுகாவபோதே ஜனஸ்ய ஏ ஜாங்கலி காயமானே சம்சார ஹாலாஹல மோஹ சாந்தயே புண்டலீக வரதே ஹாரி விட்டல ஸ்ரீ ஜ்ஞான தேவ துகாராம் ஸ்ரீ ஜ்ஞானேஸ்வர மஹராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி ஸ்வரூபானந்த மஹராஜ கீ ஜய். பரமஹம்ச சத்குரு ஸ்வாமி மாதவநாத் மஹராஜ கீ ஜய். சப சந்தன கீ ஜய். ஜய ஜய ரகுவீர சமர்த்த. ஹரி ஹரி ஹரி. ஆணி அபியந்தரிலியே கடே பிரேமாச்சேனி பவாடே ஸ்ரீ குருன்சே ரூபடே உபாசி தியானி ஹிருதய சுத்திச்சியா ஆவாரி ஆராத்யு தோ நிச்சல த்ருவ கரி மக சர்வ பாவேசி பரிவாரி ஆபண ஹோய. மாக்சா வேலா அப்பன் தியானாச்சா பிரக்ரியே மதே ஹிருதய சுத்த சாதக கசா கர்தோ, ஹிருதய சுத்திச்சா ஆவார கசா त्याच्याच अंतकरणात निर्माण होतो आणि त्या ठिकाणी तो आपल्या सद्गुरूंना निश्चल कसा ठेवतो हे पाहिलं. सद्गुरूंना तो अंतर्यामी स्मरत असला आणि सद्गुरूच त्याच्या जीवनामध्ये सर्व काही असले तरी सद्गुरूंची इच्छा ही शिष्यांनी आत्मनिर्भर व्हावं अशीच असते. शिष्य असावा स्वतंत्र असं दासबोधामध्ये म्हटलेलं आहे. स्वतंत्र म्हणजे स्व जो परमात्मा त्याच्या तंत्रानी ज्याचं मन काम करतं, ज्याची बुद्धी किंवा तर्क काम करतो, ज्याची सगळी इंद्रिय देखील परमात्म्याच्या अधिष्ठानावर काम करतात, असा स्वतंत्र म्हणजे गुरु या व्यक्तीच्या अधीन शिष्य व्हावा असं गुरूंना वाटतच नाही. गुरु हे स्वरूपाने परमात्मा असल्यामुळं शिष्यांनी आपल्या अंतर्यामी असणाऱ्या परमात्म भावाशी तदाकार व्हावं एवढीच गुरूंची इच्छा असते. शिष्य आपणहून घडावा, विकसित व्हावा अशी गुरूंची इच्छा असते, त्याकरता ते मार्ग सांगत असतात. स्वतःहून तो अंकुरित व्हावा, त्याला अवलंबून ठेवावा अशी गुरूंची इच्छा नसते. फक्त हा जो बोध आहे, हा बोध शिष्याला निरहंकारितेमुळे प्राप्त होणार असतो. जो अमानित्वम हा जो गुण आहे, ज्ञान गुण आहे, तर त्या ज्ञान गुणामुळे हा बोध प्राप्त होणार असतो. त्याच्या नम्रतेमुळे त्याला हा बोध प्राप्त होणार असतो. त्याच्या देहाला त्यांनी श्रेष्ठ समजू नये अशी गुरूंची इच्छा असते. बऱ्याच वेळेला मी म्हणजे देह अशा अबोधातच बहुंशी सर्वजण असल्यामुळं आणि वास करत असल्यामुळं अहम ब्रह्मास्मी असा सद्गुरूंनी उपदेश केल्यानंतर देह ब्रह्म आहे असं चुकून शिष्याला हळूहळू वाटायला सुरुवात होते. जर मी ब्रह्म असेन, मी जर परमात्मा असेन, तर मी नम्र व्हायला पाहिजे, तर मी व्यापक व्हायला पाहिजे, तर मी स्वार्थ सोडायला पाहिजे, तर मी समत्व बुद्धीनी असायला पाहिजे हे विसरून आपल्या देहाला महत्ता देण्याचा शिष्य प्रयत्न करायला लागतो. असं असल्यामुळे गुरु शिष्याला समर्पित करण्याचा प्रयत्न करतात. बाकी स्वतःच्या पायाशी त्याला कायम ठेवायचा ही गुरूंची भूमिका नसते. पण शिष्य जर समर्पित नसेल म्हणजे त्याचा जर देहभाव गेला नाही तर तो ज्ञान कसं प्राप्त करणार. त्यांनी ज्ञान प्राप्त करायला जर हवं असेल तर त्याच्या ठिकाणी समर्पणच असायला हवं, त्याच्या ठिकाणी शरणागती असायला हवी. आणि या शरणागतीची समर्पणाची किंवा नम्रतेची सुरुवात ही गुरूंच्या नम्रतेपासून होते. बाकी नम्र होणं हे पती पत्नीच्या समोर काही नम्र होतो का? पती पत्नी पतीच्या समोर नम्र होते? आपल्या मुलांच्या समोर वडील कसे नम्र होणार? आणि मोठी झाल्यानंतर जर संस्कार असतील तर मुलं काही बाही नम्रतेनी वडिलांशी वागतील. अथवा एक मोठी व्यक्ती झाल्यानंतर मुलं वडिलांशी कशी नम्रतेनी वागणार? आणि जर घरातच नाती सांभाळता येत नसतील तर बाहेर तरी कशी नम्रतेने वागणार? मग ज्ञानाची सगळी कसोटीच बाजूला होते. असं असल्यामुळं जे जे समर्पण आहे त्या समर्पणातून ज्ञान घडत असतं. गुरु शिष्याची वृत्ती पाहतात, नम्रतेची वृत्ती पाहतात. आणि गुरूंकडे आल्यानंतर सगळेच गुरूंच्या समोर नम्र असतात. इतरांशीही तो कसा नम्र आहे हे त्याच्या ज्ञानावर ठरतं, त्याच्या अर्जवावर ठरतं, त्याच्या सरळ स्वभावावर ठरतं. नाहीतर गुरूंच्या समोर नम्र आणि बाकीच्या ठिकाणी अहंकारी असा शिष्य ज्ञानाला तरी कसा प्राप्त होणार? असं असल्यामुळं गुरु शिष्याचे एकूण समर्पण आणि त्यातून नम्रता यांनी तो ज्ञानाला कितपत प्राप्त झालेला आहे हे पाहतात. जसं बायका घरी भात शिजायला ठेवतात, हल्ली प्रेशर कुकर असल्यामुळं शीतावरून भाताची परीक्षा ही म्हण मुलांना कळणार देखील नाही. पण पातेल्यात जर तांदूळ शिजायला ठेवले आणि त्याच्यावर झाकणी ठेवून दिली तर भात शिजलाय का शिजला नाहीये हे पाहण्यासाठी ती भगिनी ताटली बाजूला करते आणि थोडं एक शीत काढून ते किती मऊ झालेलं आहे ते पाहते. त्याच्यावरून तिला कळायचं. तसंच सद्गुरूंना शिष्याच्या नम्रतेवरून सद्गुरूंच्या समोर असणाऱ्या आणि इतर मंडळींशी वर्तन करत असणाऱ्या अशा नम्रतेवरून याच्या ठिकाणी ज्ञान किती मुरलंय हे समजायचं. त्याच्या आकर्षणाचे विषय काय आहेत? त्याच्या आकर्षणाचा विषय जर पैसा असेल, आत्मज्ञानाच्या व्यतिरिक्त आत्मज्ञानापेक्षा बलिष्ठ जर पैसा असेल किंवा मान असेल किंवा लौकिक असेल तर त्याचा आकर्षणाचा विषय ठरला. तो आता नम्रता जरी समजली तरी देखील संपूर्ण वापरू शकणार नाही. असं असल्यामुळं सद्गुरु शिष्याला सततच पारखत असतात. आणि ही पारखण्याची प्रक्रिया ही अप्रत्यक्ष असते, इनडायरेक्ट असते. आपण उपनिषदात गोष्टी वाचतो की शिष्य तयार झाला, मग सद्गुरूंनी सांगितलं की अमुक अमुक कर आणि ते त्यांनी केलं, त्यावरून सद्गुरूंना समजलं की हा ज्ञानी झाला. तर या गोष्टी लाक्षणिक समजाव्यात. जर गुरुकुलामध्ये शिष्य सद्गुरूंच्या जवळ कायम राहत असेल तेव्हाची परिस्थिती होती, आता ते शक्य नाहीये. जर कायम राहत असेल तर कायम ते त्याची नम्रता पाहतच असणार. विविध प्रसंगामध्ये त्याचा न डगमगणारा बोध पाहत असणार, त्याची समता पाहत असणार, त्याचं एकमेकांशी वर्तन पाहत असणार आणि त्यावरून त्यांना ज्ञानाची कल्पना येते. हा जो शिष्य ज्ञानेश्वर महाराजांनी आचार्योपासन म्हणून सांगितलेला आहे आणि जो ज्ञानी शिष्य म्हणून आहे, ही ज्ञान लक्षण आहेत. हा ज्ञानी शिष्य म्हणजे ज्ञान झालेला शिष्य गुरूंच्या पसंतीला उतरलेला आहे आणि तो कशा प्रकारे आचार्योपासन करतो हे ज्ञानेश्वर महाराज सांगताहेत. भगवंतांचा तर शब्द सूत्रमय आहे. अमानित्वम, अदंभित्वम, अहिंसा, क्षांतीही, अर्जवम, आचार्योपासनम, शौचम, पण एवढ्या शब्दावरून आम्हाला समजत नाही, ही आमची अडचण आहे. असं असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी विशद करून सांगितलं. त्याच्या अंतःकरणामध्ये सद्गुरूंविषयी प्रेम असतं. तो सद्गुरूंना परमात्मा म्हणूनही पाहतो आणि व्यक्ती म्हणूनही पाहतो आणि व्यक्ती म्हणून देखील प्रेम असतं आणि नंतर नंतर सगळ्या जगताला परमात्मा म्हणून पाहायचं आहे आणि व्यक्ती म्हणूनही पाहायचं आहे, भूतमात्र म्हणून देखील पाहायचं आहे. ते सांगणारेच अध्याय एका पाठोपाठ एक ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांनी सांगितले. सातव्या अध्यायात, सहाव्या अध्यायात, सातव्या अध्यायात ज्ञान पूर्ण झाल्यानंतर ज्ञान आणि विज्ञान असा विषय भगवंतांनी सांगितला सातव्या अध्यायामध्ये. म्हणजे जगताशी आपलं ज्ञान पडताळून पाहणं आणि ते ज्ञान खाली येऊ न देणं हा विषय सांगितला आणि मरणापर्यंत ही साधना करायची असं आठव्या अध्यायात सांगितलं आणि नवव्या अध्यायामध्ये मानुषी तनू धारण केलेल्या परमात्म्याची कधीही अवगणना करू नये असं सांगितलं. आपल्याला आता श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण समोर येणार नाहीयेत की त्या मानुषी तनूची अवगणना आपण करू. आता माझ्याकरता मानुषी तनू म्हणजे मला दिसणारी प्रत्येक व्यक्ती आहे, त्याची अवगणना अवहेलना करायला नको हा भक्तीचा पहिला पाठ नवव्या अध्यायात सांगितला. नववा अध्याय हा ज्ञानेश्वर महाराजांना अतिशय प्रिय अध्याय. तो अध्याय छातीशी धरून समाधीच्या पायऱ्या ज्ञानेश्वर महाराज उतरले. याचं कारण स्त्रिया वैश्या तथा शूद्रहा कुठल्याच समाजाच्या घटकाला सोडलं नाही. अतिथी सत्कार साधन म्हणून सर्व जगत हे आदरणीय असावं, वंदनीय असावं असा नववा अध्याय ठरवतो. आणि मग मानुषी तनू जरी झाली आणि तिचा अनादर करायला शिकला नाही, ही म्हणजे ज्ञानाचा विषय दुसऱ्या अध्यायात सांगितलेला, दुसऱ्या अध्यायापासून पण पाचव्या अध्यायापर्यंत सांगितलेला कर्माचा विषय, सहाव्या अध्यायामध्ये सांगितलेला ध्यानाचा विषय, सातव्या अध्यायामध्ये ध्यानाने मिळणारी जी शांती आहे त्या शांतीचा आणि बाहेरच्या जगताचा मेळ घालण्याची युक्ती, आठव्या अध्यायामध्ये मरणापर्यंत ही उपासना करत राहणं आणि नवव्या अध्यायामध्ये जगताकडे पाहण्याची दृष्टी, ती दहाव्या अध्यायामध्ये अधिक विकसित केली. या जगतामध्ये अशा कित्येक गोष्टी आहेत की तिथं ठळक रीतीने परमात्मा पाहावा. एकदम सगळं जगत पाहता येणार नाही, पण ठळक ठळक विभूती सांगितल्या की त्या ठिकाणी परमा, सगळ्या पक्ष्यांच्या ठिकाणी पाहता येत नसेल तर गरुडाच्या ठिकाणी पहा, सगळ्या नद्यांच्या ठिकाणी पाहता येत नसेल, कारण काही गावातल्या नद्या या एक चार पाच महिन्यात आटून जातात, गंगेच्या ठिकाणी तरी परमात्मा पहा की जी बाराही महिने वाहते. अशा रीतीने ठळक ठळक जलविभूती असं म्हणू अशा अशा विशेष गोष्टी सांगितल्या. आणि अकराव्या अध्यायामध्ये सगळं विश्वच परमात्मा आहे अशा प्रकारे पाहायला सांगितलं. म्हणजे विश्व हे पूर्ण आहे आणि परमात्मा आहे आणि माझ्या हातात उचललेली माती देखील पूर्ण आहे आणि परमात्मा आहे. अशा प्रकारे व्यापक बोधानी सगळंच विश्व परमात्मा पाहायला शिकवलं. आता हा भक्त किती नम्र असला पाहिजे. जर तो सगळ्या जगताकडे परमात्म भावनेने पाहत असेल तर किती नम्र असला पाहिजे. आपल्याला दिलेली बुद्धी ही परमात्म्याने दिलेली बुद्धी आहे, त्या बुद्धीचा अहंकार वागवणारा नसला पाहिजे. आपलं कार्यकर्तृत्व आहे ते परमात्म्याने दिलेलं आहे, त्याचा अहंकार वागवणारा नसला पाहिजे. तूर्त ते आपल्या देहात आहे हे जरी खरं असलं तरी देखील परमात्म्यामध्ये आपला देह आहे. असा व्यापक विश्वात्मक बोध त्याच्याकडे भगवंत 11व्या अध्यायामध्ये घेऊन गेले आणि 11व्या अध्यायाच्या अखेरीला भगवंतांनी मत कर्म कृत, मत परमो, मत भक्ताहा, संगवर्जिताहा, निर्वैर सर्व भूतेषु, यस्स मामेति पांडव असं सांगितलं. एवढं सगळं जर प्राप्त केलं तर सद्गुरु त्याच्याकडे पाहतातच आहेत ना. असा बोध झालेला शिष्य सद्गुरूंना कळतो, त्याच्या अवतीभोवतीची हवा वेगळी असते, त्याच्या ठिकाणी दर्प नसतो बुद्धीचा, पैशाचा, विद्वत्तेचा, मानाचा, सत्तेचा, त्याची नजर वेगळी असते. तो आता सगळी कर्म परमात्म प्राप्तीसाठी करतो आहे असा कायम बोध त्याच्या ठिकाणी असतो. मत कर्म कृत याचा तो अर्थ आहे, परमात्म्याकरता आता माझी कर्म चाललेली आहेत. म्हणजे मी ऑफिसमध्ये माझं काम करतो आहे, त्याच्यातून मला पगार मिळतो आहे, त्या पगारातून माझ्या कुटुंबाचं पोषण होतं आहे, माझं पोषण होतं आहे, पण माझं जीवन परमात्मा प्राप्ती करता आहे. म्हणून ऑफिसमध्ये मी करत असलेलं काम हे मत कर्म कृत आहे, परमात्मा प्राप्तीसाठी आहे. अशी सगळी कामं, आपली प्रत्येकाची वैयक्तिक कामं आठवू आपण आणि ती सगळी कामं खरं म्हणजे परमात्मा प्राप्ती करता आहेत, कारण हा देहच परमात्मा प्राप्ती करता आहे. म्हणून जी जी फळं मिळतील देहाला, मनाला, बुद्धीला, ती मिळणारच आहेत. पण मनतहा मी त्या कर्मांचा त्याग करतो. मनतहा याचा अर्थ आत असणारा जो मी आहे त्या मीपर्यंत ही फळं पोचतच नाहीत, ती देह मन बुद्धीपर्यंत पोचतात आणि मला ती फळं नकोच आहेत, मला परमात्मा हवा आहे. मी तुम्हाला भक्तीची परिसीमा म्हणजे काय ते सांगतोय. या मतचं स्वरूप काय आहे ते या भक्तांनी जाणलेलं आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेली लक्षणं, आत्म्याची लक्षणं, मग कर्मयोग, मग युक्तहा कर्मफलम त्यक्त्वा शांती माप्नोति नैष्ठिकीम, याच्यातला हा जो हा युक्तहा हा शब्द आहे तो दुसऱ्या अध्यायात जे सांख्य म्हणजे ज्ञान सांगितलेलं आहे त्या ज्ञानाशी युक्त आहे. आणि देहानी तो जी कर्म करतो त्या कर्मफळाचा त्याग करतो आणि तो शांती प्राप्त करतो असं सांगितलं. त्याला शांती प्राप्त होते आणि अशी शांती प्राप्त करणारा जो आहे तो ध्यानामध्ये देखील शांती प्राप्त करतो. प्रशांत मनसम ही एनम योगिनम सुखमुत्तमम उपैति शांत रजसम ब्रह्मभूतम अकल्मषम. ध्यानामध्ये सगळाच गोंधळ दूर होतो आणि तो शांतीला प्राप्त होतो. म्हणून ज्ञानातली शांती, कर्मातली शांती, ध्यानातली शांती आणि भक्तीमध्ये असणारी शांती. 6व्या अध्यायाच्या शेवटी तपस्व्यापेक्षा योगी श्रेष्ठ, ज्ञान्यापेक्षा योगी श्रेष्ठ, कर्मी जो आहे त्याच्यापेक्षा योगी श्रेष्ठ, म्हणून तू योगी हो असं सांगितलं. आणि त्याच्याही पुढे जाऊन असे जे सर्व योगी आहेत त्यांच्यामध्ये मद गते नांतरात्मना श्रद्धावान भजते योमाम समय युक्त तमो मतहा असं सांगितलं. म्हणजे हे जे योगी आहेत या योग्यांमध्ये श्रेणी आहेत. कोणीही योगी झाला तरी 24 तास कसा योगी राहणार? तो ध्यानाला बसेल आणि एकरूपता साधेल तेव्हा आणि ध्यानातून खाली आल्यानंतर काही काळ त्या प्रभावाखाली राहील तेव्हा. इतर वेळेला जेव्हा तो देहभावावर येतो आणि देह आहे तेव्हा देहभावावर येणार. जर उत्तम पदार्थ खाल्ला तर त्याला चांगला लागणार. अतिशय तिखट जाळ पदार्थ असेल त्याला तिखट लागणार. तो म्हणेल किती तिखट आहे, याचा अर्थ देहभाव आहे. आणि ज्ञानी पुरुषाकडून इतका देहभाव अपेक्षितच आहे, सगळ्यांनाच आहे. स्वामीजी म्हणायचे की ज्ञानी जरी झाला तरी तो काय डाव आहे का, श्रीखंडात घाला पिठल्यात घाला त्या डावाला काहीच वाटत नाही असा ज्ञानी नसतो. त्यामुळं योगी जरी झाला तरी देखील 24 तास योगी राहू शकत नाही. तो जेव्हा देहभावावर असतो तेव्हा श्रद्धावान भजते योमाम आणि देहावर असण्याची शक्यता ही असणारच असणार. तेव्हा त्यांनी श्रद्धेने राहावं. श्रद्धा ही त्याची खात्रीही आहे, तरीही श्रद्धा आहे कारण व्यवहार भ्रमात्मक असतो. अगदी सकाळी ध्यान केलेलं असलं आणि ध्यानाच्या वेळेला तो परमात्म्याशी एकरूपता साधून असला तरी देखील अवघड प्रसंगाला तोंड देत असताना नंतर दुपारी संध्याकाळी कधीतरी जीवनात ते ध्यानाचं समाधान राहिलेलं नसतं आणि व्यवहाराची भीती, दडपण, राग, संताप, निरनिराळे विकार हे काहीतरी निर्माण झालेले असतात. तेव्हा तो ज्ञानाच्या पक्षी भ्रमातच असतो, मोहातच असतो. अशा वेळेला त्यांनी श्रद्धेने राहायला पाहिजे. त्याचा देह त्यांनी श्रद्धेनी भजनाकरता वापरला पाहिजे. असं होईल तेव्हा परमार्थ विषय पूर्ण होतो. म्हणून मत कर्मकृत, मत परमो, मत भक्ताहा अशा रीतीने जो भक्त होतो, संगवर्जित आहा आणि ज्यांनी आपल्या देहाचा संग सोडून दिलेला आहे, आपण परमात्म स्वरूप आहोत अशा खात्रीमध्ये तो आहे. निर्वैर सर्व भूतेषु हा एक विशेष गुण इथं सांगितला. 11 अध्यायाचा शेवटचा श्लोक मी सांगतोय. हे जे निर्वैरता आहे या एका शब्दामध्ये 9 अध्याय, 10 अध्याय आणि 11 अध्याय या सगळ्यांचं प्रतिनिधित्व आहे. जर बोध झालेला असेल तर क्रमाक्रमाने तो कसा वर्धिष्णू होतो ते 9व्या, 10व्या आणि 11व्या अध्यायात सांगितलं. आणि आपल्या सकट सगळं विश्व हे परमात्मा आहे असा बोध झाला. तत्वतः तो तसं पाहायला लागला. त्याचं उपलक्षण निर्वैरताच असली पाहिजे. त्याचा कोणाविषयी वैर नसलंच पाहिजे. तरच 9वा, 10वा आणि 11वा अध्याय पचनी पडला आणि 7व्या अध्यायामध्ये त्याच्या ज्ञानाचा बाहेरच्या जगताशी मेळ बसला असं सिद्ध होणार. म्हणून हा जो निर्वैर सर्व भूतेषु हा शब्द आहे त्याचाच खुलासा पुढे अद्वेष्टा सर्व भूतांना मैत्रा करुण एवच या ज्ञान भक्ताच्या, ज्ञानी भक्ताच्या लक्षणामध्ये पुढच्याच अध्यायात भगवंतांनी केला. अंतिमत हृदय शुद्धी जी आहे ती हृदय शुद्धी या बोधावर गेल्यावर होते. ध्यानानी प्राप्त होणारी हृदय शुद्धी आणि एकूण जीवनातच असणारी हृदय शुद्धी म्हणून भक्ती ही सर्वांपेक्षा श्रेष्ठ सांगितलेली आहे. या श्लोकाचंच भाषांतर म्हणू असे श्लोक पुढे आले 12व्या अध्यायामध्ये. ये तू सर्वाणी कर्माणि मयी सन्यस्य मत्परहा अनन्येन एव योगेन माम ध्यायंत उपासते तेषामहं समुद्धरता असा श्लोक आला. तो श्लोक आणि हा मत कर्मकृत मत परमो हा एकच आहेत. तीच गोष्ट थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगितली. आणि याच 13व्या अध्यायामध्ये पुढे भगवंतांनी नाही 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी जो महात्मा आहे तो कसा भजतो हे सांगण्यासाठी म्हणून परत सततम कीर्तयंतो माम यतंतश्च दृढव्रताः नमस्यंतश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते हे सांगितलं. हे सगळे समानार्थी श्लोक आहेत. या श्लोकांनी अंतिमतः जी हृदयशुद्धी घडते त्या हृदयशुद्धीला तोडच नाही. हा भक्त हा पूर्ण झालेला भक्त आहे. आणि हा भक्त अशी पूर्णता असली तरी देखील अत्यंत प्रेमानी आपल्या हृदयाच्या आवारामध्ये गुरु रूपाचं ध्यान करतो. आठव करतो. असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. या भक्ती प्रक्रियेवर आपण अनुषंगिक साधना करणार आहोत. त्याच्या आधी आपण एक अभंग ऐकूया.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. आस धरुनी दर्शनाची निज रुदंतरि धुंडिले नेह टूनी ध्यान धरिता रूप चिन्मय प्रगटले रूप चिन्मय प्रगटले पाहिले ते हास्य मोहक कमल वदनी झळकले अभयदानी रूप निर्मळ सत्व सुंदर देखिले सत्व सुंदर देखिले भाव सात्विक भरुनियेता अंग कंपित जाहले कंठ मात्रे अवरुधोनी आसुनयनी पातले आसुनयनी पातले श्वास स्तंभित होनिया चित्त अविचल रुंधले सगुण रूपी सुख मनोहर उन्मनीचे लाधले उन्मनीचे लाधले शुभ्रवसनी रम्यतनुती पाहता मन रंगले दर्शनी मकरंद रमला हा शनी मकरंदर मला पेचिले हुनी ठेविले पेचिले हुनी ठेविले आस धरुनी दर्शनाची निज रुदंतरी धुंडिले नेहटुनी ध्यान धरिता रूप चिन्मय प्रगटले रूप चिन्मय प्रगटले रूप चिन्मय प्रगटले।
हरी हरी हरी। आपण टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहून कार्यक्रम करतोय, ही टेक्नॉलॉजी आपल्याला इतकी साथ देत असते की कधीतरी एखाद वेळेला रुसली तर ती आपली आहे। पण एक चांगलं आहे की हा जो अभंग आहे हा मूळ ज्यांनी रेकॉर्ड केला आणि आपण लावलेला होता तो अनिकेत अजून काही दिवस इथं आहे असं असल्यामुळं टेक्नॉलॉजीलाही मी अशी विनंती करीन की तिने जर रुसायचं असेल तर तो इथं आहे तितपतच तेवढेच दिवस तिने काय तो रुसवा धरावा, नाहीतर मग हे म्हणायची पाळी माझ्यावर येईल मी म्हणेन, पण तो सगळ्यांना ऐकवणार नाही हा प्रॉब्लेम आहे। हरी हरी। तसंही योगायोगाने मी आता जे निरूपण केलं तर ते निरूपण अभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी हृदय शुद्धीची या आवारी आराध्यू तो निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेसी परिवारी आपण होय, या निरूपणाला धरूनच नेमका आजचा अभंग या मंडळींनी निवडला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी। म्हणून मी अनिकेतकडून त्याचा मोबाईल घेतला ज्याच्यात तो अभंग लिहिलेला आहे, त्याच्यावरून हृदय शुद्धीचा आवार करून आपल्या आराध्याला कसं पाहायचं याचं आपापच मार्गदर्शन म्हणण्यापेक्षा मी कसं पाहतो एवढं तुम्हाला कळेल। प्रत्येकाच्या प्रतिभेप्रमाणे याच्यापेक्षाही उत्तम असे तुम्ही पाहू शकता। आस धरुनी अनुषंगिक साधना अर्थात घेणार आहे, पण परत एकदा या अभंगावर थोडासा बोलतो। आस धरुनी दर्शनाची निज रुधंतरी धुंडिले, आणि गंमत म्हणजे या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यांना धरूनच हा अभंग असल्यासारखा झालाय। नेहटुनी ध्यान धरिता रूप चिन्मय प्रगटले, हे जे चिन्मय रूप आहे ते कल्पनेनी समोर यावं, व्हिज्युअलाइज होईल एवढी शक्ती आपली नाही। खरं म्हणजे व्हिज्युअलाइज झालं तर खूप चांगलं, पण मानवाची एवढी शक्ती नाही की आपण ज्याची कल्पना करू ते डोळ्यासमोर स्वप्नात असं चित्रासारखं उभं राहील। व्हिज्युअलाइज करायची कल्पना असते, पिक्चराइज आपण करू शकत नाही। त्यामुळं पिक्चराइज नाही झालं तरी चालेल, पण व्हिज्युअलाइज करावं असं माझं म्हणणं आहे। पाहिले ते हास्य मोहक, मी कसा पाहतो ते आपोआपच इथं आहे. कमल वदनी झळकले, अभयदानी रूप निर्मळ. स्वामीजी असा हात करून आशीर्वाद द्यायचे किंवा कधी कधी दोन हात उंचावून आशीर्वाद द्यायचे. ते अभयदानी रूप, सत्व सुंदर देखिले, असं झाल्यामुळं माझ्यामध्ये काय बदल झाला. भाव सात्विक भरून येता, अंग कंपित जाहले, कंठ मात्रे अवरुधोनी, आसू नयनी पातले. अष्टसात्विक भावातले काही भाव भरून आले. श्वास स्तंभित होऊन या, चित्त अविचल रुंधले. श्वास आणि चित्त दोन्हीही स्तंभित झाले, त्यांना स्तंभन आलं. पण सगुणाचं रूप पाहताना हे स्तंभन आलं, ध्यान करत नव्हतो. सगुण रूपी सुख मनोहर उन्मनीचे लाधले. सगुण रूपच पाहतो आहे पण उन्मनीचं सुख प्राप्त झालं. शुभ्र वसनी रम्य तनू, ती पाहता मन रंगले. मी कितीतरी वेळेला कल्पनेनी ते रूप पाहतो आणि त्या रूपाच्या ठिकाणी रंगून गेल्यासारखं होतं. शुभ्र वसनी रम्य तनुती, पाहता मन रंगले. दर्शनी मकरंद रमला, तेची लिहुनी ठेविले. अनुषंगिक साधना घेण्यासाठी माझं काम सोपं झालं. तर वाजला वगैरे तर प्रॉब्लेम येईल. आपण सगळ्यांनी डोळे मिटून बसायचं आहे. एक मिनिटभर स्तब्ध शांत. मन भावाने उचंबळून आलेलंच आहे. पण जे आपण आता ध्यानाला बसलेले आहोत त्यांच्या संबंधी काही संकल्प करायचा आहे. आपल्या देहाच्या आत असणारा जो देही आहे, जाणीव आहे, ते अव्यक्त अचिंत्य अविकारी हे आपलं खरं स्वरूप आहे असं चिंतन आपल्याला करायचं आहे, असा संकल्प करायचा आहे. बोलत असतानाच संकल्प करा, आपण देह नसून अव्यक्तोयम अचिंत्योयम अविकार्योयम उच्यते, अव्यक्त अचिंत्य अविकारी परमात्मा आहोत, त्याच्याशी आपण युक्त झालेले आहोत असा संकल्प करू। हे युक्त झाल्यामुळं परमात्मा भावनेशी आपण निश्चिंत आणि समाधानी आहोत असा संकल्प करा। आणि असे निश्चिंत समाधानी युक्त असणारे आपण आत्मज्ञानाचं अनुसंधान राखत असल्यामुळं कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोति नैष्ठिकीम, कर्मफळ माझ्यापर्यंत पोचूच शकत नाहीत, आत्म्यापर्यंत पोचूच शकत नाहीत, त्यांचा सहजच त्याग घडतो असा संकल्प करा। आणि शांतीला आपण प्राप्त झालो, असा संकल्प करा की आपल्या ठिकाणी असणारा सगळा रजोभाव नाहीसा झालेला आहे, देहाच्या ठिकाणी असणारा रजोभाव नाहीसा झालेला आहे, या क्षणाला रजोगुणच नाही असा संकल्प करा। आपण कल्मषरहित पापरहित तमोगुणरहित आहोत असा संकल्प करा या क्षणाला। मन सहजच सत्वभावाला अनुसरून शांत झालेला आहे, त्यामुळं ते सुखामध्ये आहे, मन सुखामध्ये आहे। आणि सुखामध्ये असणारं मन निर्विचार असतं तेव्हाच ते सुखी असतं। उपैति शांत रजसम, सगळा रज आणि तम नाहीसा झाला, सत्वगुणाचा अहंकार नाहीसा झाला, आपण ध्यान सुखामध्ये निमग्न झालो असा संकल्प करा। परमात्म्याशी तदाकारता पावली, युक्त होऊन ज्ञानाचं सुख, कर्मफल त्यागाचं सुख आणि ध्यानाचं सुख, शांती प्राप्त केल्याचा संकल्प करा. या क्षणाला संकल्प पुरे. मनुष्य मात्र परमात्मा असा बोध झाला. विश्वातल्या ठळक वस्तू परमात्मा असा बोध झाला. आणि नंतर आपल्या सकट देहासकट सर्व विश्वच परमात्मा असा बोध झाला. विश्वरूपाचा बोध झाला असा संकल्प करा या क्षणाला. मत कर्मकृत, मत परमो, आता माझी सगळी कर्म परमात्म्या करता झाली आतापर्यंतची, आणि मी त्याच्यापासून मोकळा झालो, संगरहित झालो, परमात्माच प्राप्तव्य समजलो, त्याकरता ध्यान केलं, परमात्मा होऊन राहिलो, देहसंग विवर्जित झालो. संकल्प करा. भक्त झालो. जेव्हा जेव्हा देह भावावर असेल तेव्हा तेव्हा श्रद्धा उपासना भक्ती नम्रता यांनी युक्त झालो असा संकल्प करा. देह मन बुद्धीचा संग विवर्जित असा झालो संकल्प करा. सगळ्या जगताशी निर्वैरता झाली, मैत्र झालं असा संकल्प करा. एकत्वामुळं निर्वैरता झाली, एकत्वामुळं मैत्र झालं. आपण ज्ञानी भक्ताच्या महत्तेला प्राप्त झालो असा या क्षणाला संकल्प करा. आता मी एक मिनिट काही बोलणार नाही. ज्ञान कर्म ध्यान श्रद्धा उपासना आणि निर्वैरता यामुळं आपण भक्त श्रेष्ठ झालो, युक्ततम असे भक्त झालो असा संकल्प करा. आणि आता आपण आचार्य उपासना करतो आहोत आणि अभ्यंतरी लिएकडे प्रेमाचे नि पवाडे श्री गुरूंचे रूपडे उपासी ध्यानी तरीही आस आहे ज्ञान झाल्यावर. आस धरुनी दर्शनाची निज रुधंतरी धुंडिले नेहटूनी ध्यान करिता रूप चिन्मय प्रगटले असं झालं. हृदय शुद्धीची आवारी आराध्यू तो निश्चल ध्रुव करी मग सर्व भावेसी परिवारी आपण होय। गुरुमूर्ती पाहतो आहोत, सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मळ अंतःकरण, मित मधु भाषण, शुद्ध मन तथा सदैव सत्याचरण, पाहता मूर्ती उभी ती कमल नयनी हासली, नेत्र द्वयीची दिव्य दीप्ती अंतरी सामावली, अभयदानी, हास्यवदनी, संकल्प केल्याप्रमाणे तयारी तर अशी आहे की सगळी कर्म परमात्म्याप्रित्यर्थ आहेत. तोच परमगती आहे, त्याच्याकरताच ध्यान, त्याचा भक्त, तो व्यापक सर्वत्र, त्याच्याशी एकरूपता, संगवर्जित, सर्व जगाशी सौख्य, मैत्र, निर्वैरता, सर्व विश्व जणू त्याचं घर, माझं घर, असा भाव, संकल्प तर असा पाहतो आहे गुरुमूर्ती. प्रेमळ दयाघन कृपा सिंधु अहेतुक करुणा सागर अशा गुरुमूर्तीचं ध्यान करतो आहे. बोध आहे हे विश्वची माझे घर, जणू चराचर आपण झालो असा बोध. करतो तर आहे ध्यान गुरुरूपाचं. मग याही वरी पार्था माझी आभजनी आस्था, अशी आस्था ठेवून भजन करतो आहे, ध्यान करतो आहे. तरी तया ते मी माथा मुकुट करी, असे सर्वोत्तम भक्त आपण झालेले आहोत. अशा प्रेमळ भावामध्ये तुम्ही एक तासभरही बसू शकता. आपल्या कार्यक्रमाची वेळ मात्र संपत आली. हृदय शुद्धीची आवारी आराध्यू तो निश्चल ध्रुव करी, मग सर्व भावेसी परिवारी आपण होय. Hari, 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 Hari. Rama, 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 Rama. Hari, Hari, Prabhu. स्वामीजी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पातळीवर जाऊन गुरुभक्ती सांगितलेली आहे, त्या पातळीवर आपली नजर पोचणं देखील अवघड आहे. आपण आता संकल्प करून काही क्षणांपुरते ज्ञानी झालो, संकल्प करून काही क्षणांपुरते कर्मफल त्यागी आहोत अशी भावना केली, संकल्प केला आणि शांत रजस ध्यानातलं सुख प्राप्त झालं अशी भावना केली, संकल्प केला आणि आपण संगरहित आहोत अशी भावना केली, संकल्प केला आणि निर्वैर होऊन व्यापक झालो, पण हे जे वर्णन आहे ते प्रत्यक्षत असं झालेल्या भक्ताचं आहे. तो आपल्या अंतःकरणामध्ये मोठ्या प्रेमानी श्री गुरूंचं आपल्या हृदयाचं ध्यान करतो असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. पण या संकल्पामुळे तुम्हाला थोडीशी झलक तरी प्राप्त झाली. अभ्यास कसा करायला हवा याची दिशाही प्राप्त झाली. मला असं वाटतं की एवढं जरी झालं तरी देखील आपलं जीवन या अभ्यासाने उन्नत होऊन ज्ञानी भक्ताचं जीवन होऊन अशी आचार्योपासना आपण नेहमी करू शकू. हरी 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 राम राम. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरी हरी हरी.